चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेच्या तस्करीत होत आहे वाढ। चीनमध्ये साखर तस्करीचं प्रमाण वाढलं आहे। देशात होत असलेल्या साखरेच्या तस्करीला लगाम घालण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। नुकत्याच झालेल्या एका कारवाईत जियानगिन शहरात कस्टम अधिकाऱ्यांनी साखर तस्करीबाबत सांगितलं। तब्बल 1000 टन साखर जप्त केली असून 9 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। अशा साखर तस्करीच्या अनेक घटना चीनमध्ये सारख्या घडत आहेत। साखर तस्करीबाबत तयार केलेल्या अहवालानुसार साखर तस्करी करणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्यात येणार असून या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी एक जहाज, मोबाईल फोन जप्त केला आहे। तसंच या घटनेशी संबंधित असणारं बँक कार्डही ताब्यात घेतलं आहे। कस्टम अधिकारी पुढील तपास करत आहेत। चीनमध्ये होणारी साखरेची ही पहिली तस्करी नाही। जूनमध्ये 500 टन साखर ताब्यात घेऊन 7 संशयितांना पकडलं होतं। ही तस्करीची घटना सुजयमधील कस्टम अधिकाऱ्यांनी उजेडात आणली होती। सुजयमध्ये कस्टम अधिकारी सक्रियपणे पेट्रोलियम उत्पादन आणि साखर तस्करी हटवण्याच्या दृष्टीनं काम करत आहेत। याशिवाय तस्करीच्या अनेक घटना चीनमध्ये उघड झाल्या आहेत। 17 जूनमध्येही शांघायमध्ये साखर तस्करीच्या 40 संशयितांच्या 2 टोळ्यांना कस्टम अधिकाऱ्यांनी पकडलं होतं। या कारवाईत 8 मिलियन युआनपेक्षा अधिक किमतीची 2800 टन साखर आणि 5 जहाजांना ताब्यात घेतलं होतं। फेब्रुवारीपासून या टोळ्या थायलंडमधून साखर खरेदी करून छोट्या जहाजांचा वापर करून आंतरराष्ट्रीय बंदरावरून इतर जहाजांकडून साखर मिळवत होते।